रूपांकितः संतानां वचनानुभूति पथिकः साक्षी स्वयं कापडी गारहस्थे किल वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचित् आत्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे। तेराव्या अध्यायातला हा 24वा श्लोक आपला चाललेला आहे। आजचं हे प्रवचन सुरू होण्याच्या आधी आपण एक श्रद्धांजली मात्र वाहणार आहोत। आपल्या इथं केंद्रामध्ये नियमित श्रवणाला येणाऱ्या विशेष करून इथल्या सोमवारच्या केंद्रामध्ये नियमितपणे श्रवणाला येणाऱ्या सद्भक्त अशोक हातवळणे यांच्या मातोश्री त्यांना काल रात्री देवाज्ञा झाली। त्या अतिशय सात्विक प्रवृत्तीच्या प्रकृतीच्या अशा होत्या। त्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबाला मुलांना मुलींना परमार्थाची आवड आणि ओढ निर्माण होईल असं घरात वातावरण ठेवलं। ज्ञानेश्वरी विषयीचं प्रेम संतांविषयीचं प्रेम त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि त्यांच्या ठिकाणी हे प्रेम वर्धिष्णू होईल असं पाहिलं देखील। त्या स्वामीजींकडे आल्या आणि त्यांच्यामुळं त्यांची मुलं देखील स्वामीजींकडे यायला लागली। काल रात्री छातीत दुखायला लागलं म्हणून त्यांना ऍडमिट केलं। थोड्याशा उपचारानंतर त्यांना जरा बरं वाटायला लागलं पण तरी देखील परत एक अटॅक त्यांना 2:30 दरम्यान पहाटे आला आणि त्याच्यामध्ये मात्र त्या हा देह सोडून स्वामीजींकडे गेले असं आपण म्हणू। तशा एक प्रकारे त्या अबोल होत्या, कोणाशी फार बोलत नसत, येत मात्र सर्व ठिकाणी असत। आपल्या या पंढरपूरच्या आनंद यात्रेसाठी देखील येण्याची त्यांची तीव्र इच्छा होती। मनुष्याचे अनेक संकल्प असतात, काही सिद्धीला जातात काही सिद्धीला जात नाहीत असं घडत राहतं। मात्र एक निश्चित की त्यांना अतिशय चांगली गती मिळणार हे निश्चित। त्यांची कर्म अतिशय चांगली होती, भगवत भक्त होत्या, स्वामीजींवर त्यांचं प्रेम होतं, भक्ती होती, यथाशक्य परमार्थ त्या करत होत्या, त्यामुळे त्यांना ऊर्ध्वगती मिळाली याच्यात काहीही शंका नाही। त्यांना निश्चित ऊर्ध्वगती मिळाली, एवढंच नव्हे तर एक चांगली गती लाभून कोणत्या ना कोणत्या तरी अंगानी एक नवीन देह घेऊन आपल्याच परिवारात त्या परत येणार याच्याविषयी शंका नाही। आपण याच्यापूर्वीही बरोबर होतो, आताही बरोबर आहोत आणि पुढेही आपण बरोबर असणार आहोत। त्या तऱ्हेने त्यांना उत्तम गती तर लाभेल, परत चांगला जन्म त्यांना मिळेल आणि त्या जन्मामध्ये परत त्या मोक्षाकडे जाण्याचा तीव्र प्रयत्न निश्चित करतील, कारण त्यांची प्रकृतीच तशी सात्विक अशी होती। आपण एक मिनिटभर शांतपणे ध्यानाला बसू, प्रार्थना करू की त्यांना भगवंतांनी खरोखर सर्व साधकांची असते जशी इच्छा तशाच प्रकारे गती द्यावी। हरी ध्यानेन आत्मनि पश्यन्ति असे मागची मंडळी जरा इकडे एक लाईन करून घ्या, म्हणजे मग नंतर येणारी जी मंडळी असतील ती नवीन लाईन करतील। मी सगळ्यांना सांगतोय पुढे या, पुढे या, असे या। अजून थोडे जवळ जरी आलात की इथे एक जी रांग आहे तिथं पुढपर्यंत असे या। भगिनी वर्गाने देखील थोडं सरकून घेतलं तर बरं होईल। ध्यानाने म्हणजे ध्यानाच्या सहाय्याने ध्यानाच्या माध्यमातून कोणी आपल्याच ठिकाणी आत्म्याला पाहतात। ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित आत्मानमात्मना, आपल्या स्वतःला पाहतात ध्यानाने। केचित म्हणजे कोणी, एक कोणी कोणी। आत्मानम आत्मना, आपल्याच ठिकाणी आपल्यालाच दृग्गोचर करतात, पाहतात। अन्ये सांख्येन योगेन, अन्य कोणी आहेत ते सांख्य योगाने देखील ज्ञानाच्या तत्व विचाराच्या अंगाने देखील तीच गोष्ट करतात। कर्मयोगेन च अपरे, कोणी कर्मयोगाने आत्म्याला जाणणारे असे होतात। अन्ये तु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, आणि अन्य कोणी म्हणजे या तीन कॅटेगरी आहेत त्याच्यापेक्षाही अन्य असणारे इतर, अशा प्रकारे न जाणणारे। अन्येतु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, पण ज्यांनी जाणलेलं आहे अशांकडून ते ऐकतात। ते ऐकतात श्रुत्वा अन्येभ्यः. आपल्याला स्वतःला आपल्या स्वतःचं ज्ञान नाही हे समजून तसंच ध्यानाने अथवा ज्ञानाने अथवा कर्माने जे जाणू शकत नाहीत, कारण ध्यान करण्याची युक्ती ज्यांना नाही, कर्म करण्याचा बोध ज्यांना नाही, ज्ञान विचार हा ज्यांना खूप दूर असतो, असे या गोष्टी प्रथम ज्यांनी हे जाणलेलं आहे अशांकडून समजून घेतात. अन्येतु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. ज्यांना माहीत आहे अशा प्राप्त पुरुषांकडून ऐकून मग ते उपासना करतात. कोणती उपासना करतील? यापैकीच कोणती तरी करतील. ध्यान अथवा ज्ञान विचार अथवा कर्म मार्ग अशीच उपासना करतील. पण इतरांकडून ऐकून श्रवण करून मग उपासना मार्गाला लागतील. ते अपि चाती तरंत्येव मृत्युम श्रुतीपरायणाः. श्रुतीपरायणाः म्हणजे श्रवणामध्ये निमग्न असणारे असे. श्रवण हे सार सर्वस्व मानून परमार्थाला सुरुवात करणारे असे. ते देखील मृत्यू पार करून जातात, ते देखील तरतात. अशा प्रकारे या 13व्या अध्यायाच्या समारोपाचे जे श्लोक आहेत त्याच्यात आलेला हा श्लोक आहे. या श्लोकावर आतापर्यंत मी जवळपास 5 प्रवचनं केलेली आहेत, ती सगळी तुम्हाला आठवत आहेत हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय. आणि त्यामुळे आता मी जे बोलणार आहे ते फक्त पुढं काय बोलेन एवढीच तुम्हाला उत्सुकता आहे. आपण जवळपास 1.5 महिन्यांनी इथं एकत्र आलो. 9 तारखेचं आपलं जे केंद्र इथं झालं, 9 जुलैला दुसरा सोमवार असल्यामुळं इथं सत्संगाचं केंद्र झालं. म्हणजे त्याच्याही आधी 2 जुलैला प्रवचन इथं झालं, त्याच्यानंतर 9 तारखेला सत्संग आणि 15 तारखेपासून गुरुपूजन सुरू झाल्यामुळं आपली प्रवचनं बंद होती. तो आपला सगळा उपक्रम आता चालू झाला. पण मागच्या सोमवारी परत दुसरा सोमवार असल्यामुळे सत्संग झाला, म्हणजे बरीच मोठी गॅप आपल्याला. दरम्यानच्या काळात ध्यानाने कसं आत्मदर्शन घेतलं जातं, भगवंतांनी कसं सांगितलेलं आहे, ध्यानाच्या काय काय प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, त्या मागच्या प्रवचनात म्हणजे 2 जुलैच्या प्रवचनात मी सांगितलेल्या होत्या. ध्यानाने बुद्धी शुद्ध होते, सूक्ष्म होते. ध्यानाचा मुख्य उद्देश परमात्म्याशी एकरूपता हाच आहे. ध्यानाने मनाचं अमन होतं, बुद्धी अग्र होते. दृश्यते तू अग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी भीही. अतिशय सूक्ष्म पदार्थ जाणण्यासाठी योग्य अशी बुद्धी ध्यानाने तयार होते. आपल्या ठिकाणी जी बुद्धी असते ती बुद्धी स्थूल भरपूर जाणते. म्हणजे आपली बुद्धी विकार खूप जाणते. देहाचे जे विकार आहेत, प्रत्येक इंद्रियांचे वेगळे वेगळे विकार आहेत, ते विकार आपली बुद्धी चांगली जाणते. त्याच्यात ती फार पटाईत आहे. खाण्याचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये बुद्धी फार पटाईत आहे. पाहण्याचे जे विषय आहेत आणि त्या विषयांनी एवढीच ती बुद्धी स्थूल होऊन जाते. खाण्यामध्ये रमणारी बुद्धी ही खाण्या एवढीच स्थूल होईल, अधिक सूक्ष्म होण्याची कोणतीही शक्यता नाही. दृश्य विषयांमध्ये रमणारी बुद्धी ही त्या विषयांच्या योग्यते एवढीच स्थूल असणार, ती सूक्ष्म कशी असेल. म्हणून बुद्धी अतिशय स्थूल असते, ती रूपाच्या ठिकाणी रमते तेव्हा स्थूल असते। शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविध विषयांमध्ये रमणारी बुद्धी त्याच्याही वर जाईल एवढी मोठी कधी होऊ नाही शकत। कधी कधी तर त्याच्यापेक्षा आणि काही आनंद आहे का असं विचारायला लागेल इतकी ती स्थूल होते। माझ्या एक माहितीचे गृहस्थ होते, प्रथम त्यांचा मुलगा गेला, मग त्यांची पत्नी गेली, ते एकटे राहत असत। त्यांचा पुतण्या शेजारी त्यांना जेवण वगैरे देत असे आणि एक जेवण तर ते बाहेर खानावळीमध्ये जेवत असत। ज्योतिष सांगण्याचा त्यांना नाद होता, सांगण्याचा नाद, पैसे वगैरे काही कोणाकडून घ्यायचे नाहीत, सांगत राहायचे आणि ज्योतिष सांगण्यामध्ये फार पटाईत होते। म्हणून एकदा त्या खानावळीत गेलेले असताना सहज त्यांनी त्याची पत्रिका मागून घेतली, तो म्हणाला पुढच्या वेळेला देतो। त्यांनी दिली पत्रिका, यांनी पाहिली आणि त्यांनी काहीतरी सांगितलं, त्याचं कसली तरी अडचण होती ती सांगितली की अमुक अमुक काळानंतर बघा काय होते ते, आणि तसं झालं। त्यांना त्या खानावळवाल्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत आमच्याकडे जेवायला यायचं। आमच्या शेजारी एक दूध ते गोखले डेअरी होती शेजारी, त्यांना असंच त्यांनी काहीतरी सांगितलं, ते म्हणाले की तुम्ही आहात तोपर्यंत दोन माप दूध म्हणजे काय 200 मिली दूध आमच्याकडून घेऊन जायचं। असा चांगला माणूस होता, बरं जुन्या वळणाचा होता, जुन्या पद्धतीचा होता। आम्ही स्वामीजींची प्रवचन ऐकायला सत्यसाई निलयमध्ये जायचो तर त्या सरस्वती मंदिरच्या कट्ट्यावर बसलेले असायचे, वारा खातोय म्हणायचे। त्यांना एक दोनदा म्हटलं की चला प्रवचनाला, स्वामीजींची इथं प्रवचन असतात, नाही म्हणाले इथं बरं आहे छान वारं वगैरे येतं। बुद्धी इतकी स्थूल होते की ते वारंच फार महत्वाचं वाटतं, म्हणजे तिथं त्या सरस्वती मंदिर शाळेच्या कट्ट्यावर बसण्यात जे सुख आहे ते प्रवचनाच्या तिथं निश्चित नसेल असं त्यांना वाटत असे। कधी कधी ते तिथं फुटाणे खायचे, भेळ खायचे, घरी कोणीच नव्हतं त्यामुळे कंटाळाला की थोडं बदल म्हणून भेळ खायचे, तिथं एक भेळवाला आहे। पण बुद्धी इतकी स्थूल होऊन बसलेली होती की त्यांच्या डोळ्यासमोर जे काही होतं त्याच्यापेक्षा अजून सूक्ष्म अशी गोष्ट जमायचंच नाही, त्या बुद्धीमध्ये ती गोष्ट बसतच नाही। जशी बुद्धी विषयांमुळं स्थूल होते तशी बुद्धी धनामुळं देखील फार स्थूल होते। हा नियम म्हणून घेऊ नका, जर सावध असेल मनुष्य तर धनवान मनुष्य देखील सूक्ष्म बुद्धीचा असू शकतो असं काही नाहीये। कोणते आबासाहेब हे पटवर्धन आबासाहेब मुंबईच्या शास्त्रीय हॉलचे मालक, बुद्धी सूक्ष्म नसते असं नाही, एवढी गडगंज श्रीमंती असताना त्यांनी आपली सगळी जी प्रॉपर्टी होती तर ती एका वेद चालवणाऱ्या संस्थेला ती त्यांनीच निर्माण केली आणि देऊन टाकली। बुद्धी सूक्ष्म असते पण धनामुळे बुद्धी बऱ्याच अंशी स्थूल होते, कारण धनामुळे अनेक प्रकारचे विषय तुमच्या समोर हात जोडून उभे असतात आणि सहज म्हणून तुम्ही त्यांच्या नादी लागायला लागता आणि बुद्धी स्थूल व्हायला सुरुवात होते। तुम्हाला माहितही नसतं की आपली बुद्धी स्थूल झाली आहे आणि त्या बुद्धीवर अशा प्रकारे विषयांचा, धनामुळे मिळणाऱ्या विषयांचा प्रभाव आहे हे तुम्हाला माहितही नसतं, पण बुद्धी मात्र स्थूल झालेली असते। सूक्ष्म निश्चय बसत नाहीत अशा बुद्धीमध्ये, श्रीधर स्वामी महाराज पुण्यातून निघून गेले तेव्हा त्या पळणिटकर गुरुजींनी त्यांच्याजवळ काही पैसे दिलेले होते की हे पैसे तुझ्याजवळ तू ठेव. त्यांना असं वाटलं की या पैशामुळे माझी बुद्धी काही प्रमाणात तरी स्थूलच राहील, कारण काही नसेल तेव्हा पैसे खिशात आहेत एवढा तरी मला आधार वाटेल. मग परमेश्वराचा खरा आधार आहे हे मी नुसतं म्हणेन पण ते खरं नसणार आहे. खरं तर त्यांना त्यांच्या तरुण वयामध्ये त्या काळात चांगलं जगता येईल एवढी पेन्शन वडिलांची त्यांना मिळत असे, जे पैसे होते त्याचं व्याज देखील मिळत असे. तरी देखील ते इतरांकरता माधुकरी मागत असत. त्यांनी जाता जाता ते पैसे देखील टाकून दिले आणि मग बनेश्वरला जाऊन त्यांनी तिथं समर्थांचा फोटो ठेवून समर्थांकडून आपल्याला अनुग्रह मिळतो आहे अशा भावनेने अनुग्रह घेतला. म्हणून बुद्धी स्थूल असू शकते आणि बुद्धी सूक्ष्म देखील असू शकते. स्थूल बुद्धीला सहसा आपल्या देह सुखाच्या बाहेर अथवा मनाच्या किंवा बुद्धीच्या, बुद्धीची सुख म्हणजे त्याची तेवढीच असतात, तितपतच सुख जुगार खेळण्यासारखी. तो आकडे लावेल, जुगार खेळेल, गणित करेल, पैसे मिळवण्याचा प्रयत्न करेल, ही देखील स्थूल बुद्धीच आहे. अगदी सभ्य फक्त कॉम्प्युटरवर बसून शेअर मार्केटमध्ये बाहेरही पडत नाही आणि दरमहा 20-25 हजार रुपये मिळवणारी मंडळी, मलाच एक माझा मित्र परवा सांगत होता की माझे वडील किमान 20-25 हजार रुपये तरी घरात बसल्या बसल्या मिळवतात. थोडं फिनान्शियल एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाइम्स वाचायचंय, त्याच्यामध्ये राहायचा, अभ्यास करायचा, पण स्थूल बुद्धी असते. आणि बुद्धी सूक्ष्म देखील असते. ही जी बुद्धीची सूक्ष्मता आहे ती सूक्ष्मता ध्यानाने तो मिळवतो. आपण विस्तृतपणाने पाहिलं की ध्यान तो कशा तऱ्हेने करतो. पण बुद्धी ज्या वेळेला अशा रीतीने बाकीचे सर्व विषय टाकून देते, मन निस्तरंग होतं, मनाचं अमन झाल्यानंतर शुद्ध चैतन्य स्वरूप आपण आहोत हे जाणण्यासाठी जी बुद्धी लागते ती बुद्धी देखील सूक्ष्म असते. आणि ती सूक्ष्म बुद्धी आपल्या स्वतःच्या ठिकाणीच आत्म्याला पाहून राहते. आत्मा हा दृष्टीचा विषय नाही, मनाचा नाही आणि बुद्धीचा नाही. यो बुद्धे हे परतस्तु सहा असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. ती बुद्धी आणि आत्म्याशी एकरूप होणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी या वेगळ्या वेगळ्या मोजलेल्या आहेत. आत्म्याशी एकरूप होणारी देखील एक बुद्धी असते. आत्मा रेवा श्रोतव्यः द्रष्टव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः इति असं करत करत आत्मरूपाचा प्रकाश ज्या बुद्धीमध्ये पडतो, ज्या बुद्धीला अहंकार नसतो, जी निखळ शुद्ध अशा स्वरूपात असते ती बुद्धी आत्म्याला प्राप्त होते. ध्यानाने अशा प्रकारे आपणच आपल्याला जाणणं ही प्रक्रिया घडते. अन्ये सांख्येन योगेन, अन्य कोणी आहेत ते सांख्य म्हणजे ज्ञान विचारांनी हीच गोष्ट प्राप्त करतात असं भगवंत म्हणतात. मी मागं असं सांगितलेलं होतं की भगवंत जेव्हा ध्यान असं म्हणतात तेव्हा भगवंतांनी आतापर्यंत ध्यान सांगितलेलं आहे त्याप्रकारे ध्यानानी असंच भगवंतांना म्हणायचंय. 13व्या अध्यायापर्यंत आपण इथं आलेले आहोत. 12व्या अध्यायामध्ये परिपूर्ण पुरुषाचं दर्शन भगवंतांनी आपल्याला घडवलेलं आहे. ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते. सगळ्या प्रकारच्या साधना ज्याच्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत अशा पुरुषाचं जीवन भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं आता ध्यान म्हणजे भगवंतांनी सांगितलेलं ध्यान काय काय भगवंतांनी सांगितलं आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं. मी परत अशा करता ते सांगत नाही की हा सगळा वेळ त्याच्यासाठी जाईल. अन्ये सांख्येन योगेन, तसं सांख्य योगाने अनेक कोणीतरी ध्यान अनेक कोणीतरी परमात्म्याला प्राप्त करतात. इथं भगवंत जो सांख्येन योगेन असं म्हणतात तो कपिल महामुनींचा सांख्य दर्शन हा शास्त्राचा भाग निश्चितच नाही. कारण भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग या नावानी एक तत्वज्ञानच सांगितलं आणि भगवंतांना ते शब्द उच्चारत असताना आपल्या स्वतःच्या शब्दाप्रमाणेच दृष्टी ठेवणं आवश्यक आहे आणि आपण देखील याचे अर्थ काढत असताना त्या प्रकारानेच पाहायला पाहिजे. सांख्य म्हणजे प्रकृती पुरुष विवंचना ज्या कपिल महामुनींनी केली तशी नसून भगवंतांना दुसऱ्या अध्यायामध्ये जे आत्मविषयक तत्वज्ञान सांगायचं आहे त्या तत्वज्ञानाच्या अंगानी तत्वम पदार्थ चिंतन अशा पद्धतीने चिंतने चिंतने तद्रूपता अशा प्रकारे जे सांख्याचा म्हणजे शुद्ध ज्ञानाचा विचार करून आत्म्याला जाणतात त्याचा संदर्भ त्याचा उल्लेख भगवंत अन्ये सांख्येन योगेन या शब्दामध्ये देतात. काय आहे हे सांख्य दर्शन भगवंतांनी सांगितलेलं? भगवंतांनी प्रथम असं सांगितलं की आत्मा हा शोचनीय शोकात सापडणारा नाही. अशोच्यान अन्व शोचस्त्वम, ज्याच्याविषयी शोक करू नये असा एकच पदार्थ आहे तो म्हणजे आत्मा. देहाविषयी शोक करता येतो, जसं आत्ताच या प्रवचनाच्या आधी आपण श्रद्धांजली वाहिली. देहाविषयी हे सगळं शक्य आहे पण आत्म्याविषयी हे शक्य नाही. कारण आत्मा हा शोकात सापडणारा मुळातच नाहीये, तो अशोच्य आहे. अर्जुन जो शोक करत होता तो देहाविषयी शोक करत होता. जे स्वजन म्हणून त्याच्या समोर उभे होते ते म्हणजे त्याचे नातेवाईक असणारे मंडळी आणि त्यांचे देह होते. आणि भगवंत त्या देहामध्ये असणारा जो देही आहे त्याच्याविषयी सांगतायत. अर्जुन शोक एकाविषयी करतो आहे आणि भगवंत एकाविषयी बोलतायत. भगवंत असं म्हणतात की जो देहामध्ये देही आहे तो शोच्य मुळीच नाही. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग चाललेला आहे. या अध्यायाची सुरुवातच इदं शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. हे जे शरीर आहे याला क्षेत्र असं म्हणतात. एतद यो वेत्ती, आणि हे शरीर आहे असं जाणणारा जो शरीरामध्येच आहे. एतत यो वेत्ती तम प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदाहः. या क्षेत्राला हे माझं शरीर आहे असं जाणणारा, अशा भावानी शरीराला जाणणारा, हे शरीर आहे अशा भावानी शरीराला जाणणारा या शरीरामध्येच एक आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. भगवंत जेव्हा म्हणतात की आत्मा हा शोकामध्ये सापडणारा नाही तेव्हा संस्कृत भाषेमध्ये आत्मा हा शब्द स्वतःला वापरत असल्यामुळं देहालाही वापरला जातो आणि पारमार्थिक परिभाषेमध्ये ज्याला आत्मा असं म्हणतात त्या मूळ शुद्ध जाणीव स्वरूपाला देखील मी आत्मा असा शब्द वापरला जातो. भगवंत जेव्हा म्हणतात की हा अशोच्य आहे तेव्हा शुद्ध पारमार्थिक परिभाषेत असणारा शुद्ध जाणीव स्वरूपाचा मी एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहरनिशी ते वस्तू मी का। सर्वांच्या हृदय देशी मी मी म्हणून सहज स्फुरणाने जो वास करून आहे तो शोच्य मुळीच नाही तो अशोच्य आहे। भगवंत पुढे असं म्हणतात की देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती। मरण आणि मग देहांतर झाल्यानंतर देह पडल्यानंतर पुढच्या देहाची प्राप्ती ही अपरिहार्य गोष्ट आहे। काय ज्ञान विचार आहे भगवंतांनी सांगितलेला तो आपण खूप थोडक्यात पाहतो आहोत। एक देह गेल्यानंतर पुढचा देह मिळणार याच्यात कसलाच संदेह नाही। व्यक्ती जात नाही देह जातो। म्हणून तर आपण म्हटलं की त्या परत या परिवारात येणार। कारण जाणार कुठं? इथली प्रत्येक गोष्ट अविनाशी आहे। देह देखील देहाच्या अंगानी अविनाशीच आहे। देह विनाशी नाही ट्रान्सफॉर्म होईल। पृथ्वी आप तेज वायू आकाश जसेच्या तसे राहतील। फक्त आकार बदलेल। पदार्थाचा नाश होऊ शकत नाही। एकातून दुसरं निर्माण होईल। फक्त देहाला जर अग्नी दिला तर काही वायू निर्माण होईल काही राख निर्माण होईल। त्याच्यातलं जे आपतत्व आहे त्याची वाफ होईल ते पाण्याला मिळून जाईल। नाश काहीच नाही होणार। फक्त तसा देह टिकवता येत नाही एवढी अडचण आहे। तसा देह आपल्याला परत दिसत नाही ही अडचण आहे। म्हणून पदार्थाच्या अंगाने देखील देहाच्या अंगाने देखील आपण अविनाशी आहोत। आणि आत्म्याच्या अंगाने जाणीवेच्या अंगाने देखील आपण अविनाशी आहोत। जाणीवेला देखील विनाश नाही। ही जाणीव संक्रमित होत राहते। ही जाणीव एका देहातून दुसऱ्या देहात संक्रमित होते। पाणी माती आणि बीज अंकुर फुटतो। एका बीजातून चांगलं भलं मोठं असं कणीस निर्माण होतं। त्या कणसाला शेकडो दाणे असतात। ते स्वतंत्रपणे आपल्या तऱ्हेने बीजच असतं। नाश नाहीये। बीज नाहीस होतं अंकुर झाल्यासारखा वाटतो। परत बीज निर्माण होतं। हे बीज जमिनीत जर परत तुम्ही दिलं तर परत अंकुरतं। आणि जर आम्ही खाल्लं तर मनुष्य मात्रांनी जर हे खाल्लं प्राणी मात्रांनी हे जर खाल्लं तर त्याच्यातूनच रक्त तयार होतं। त्याच्यातूनच हाडं तयार होतात। त्याच्यातूनच मांस तयार होतं। त्याच्यातूनच वीर्य तयार होतं। त्याच्यातूनच रज तयार होतं। आणि ते पुन्हा जन्म द्यायला समर्थ असतं। म्हणून बीज आज जे बीज होतं ते उद्या कोणाच्या तरी देहामध्ये वास करत असेल। अशा तऱ्हेने आपण कैक वेळेला बीज झालेले आहोत। कैक वेळेला वृक्ष झालेले आहोत। कैक वेळेला मातीत मिसळलेले आहोत। कैक वेळेला देह धारण केलेले आहेत। कैक वेळेला देह सोडलेले आहेत। जाणीव शक्ती देखील अविनाशी आहे। आणि जाणीव शक्ती एका देहातून दुसऱ्या देहात जाण्याचा एक मार्ग आहे। त्या मार्गाने ती जाते। बाहेरच्या पदार्थातून देहात येते अन्नाद्वारे। अन्नात भवंती भूतानी असे शब्द आहेत। अन्नातून भूत मात्र निर्माण होतात। अगदी अन्न जर दिलं नाही उपोषण घडवलं तर जो अत्यंत कामी आहे असा मनुष्य त्याच्या मनात वासना विकार येतच नाहीत असं शास्त्रांनी सिद्ध केलेलं आहे। आणि जरा खायला वगैरे सुरुवात केली की त्याला स्वप्न पडायला सुरुवात झालीच। म्हणून आपण जे खातो त्याचा काही भाग स्थूल भाग देहाचं पोषण करतो, सूक्ष्म भाग जीव भाग जो आहे, तर तो इतक्या पेशी निर्माण होतात, इतकं विभाजन होतं, आपल्या आपल्यामध्ये विभाजन होऊन अनेक पेशी निर्माण होतात, हर क्षणाला लाखो मरतात, लाखो जिवंत होतात, परत निर्माण होतात। हे सगळं आपल्या देहाच्या अंतर्गत देखील चेतनेचं काम अव्याहत चालू आहे आणि काही ठिकाणी ती चेतना पुन्हा तसाच जन्म द्यायला देखील प्रवृत्त होते। आता तर शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेलं आहे की नैसर्गिकरित्या काही ठिकाणी ती चेतना जन्म द्यायला प्रवृत्त होते, पण प्रत्येक पेशीला ते ज्ञान असतं। जे क्लोनिंगचं तत्वज्ञान म्हणून निर्माण झालं त्याच्यामध्ये प्रत्येक पेशीला शरीरातल्या प्रत्येक हालचालीचं ज्ञान असतं असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे। भगवंत देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीराहा तत्र न मुह्यती। आणि हे ज्यांनी जाणलेलं आहे त्यांनी जन्म मृत्यूला घाबरायला नको। सांख्य तत्वज्ञान निधड करणारं तत्वज्ञान आहे। जाणणं याचा अर्थ सम्यक रीतीने जाणणं, केवळ बुद्धीने नव्हे तर या गोष्टीचा पक्का निश्चय होणं, आमच्या वृत्तीवर हा भाव आरूढ होणं, त्याच्या पुढे भगवंत असं म्हणतात की यम ही न व्यथयंत्येते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते। म्हणून मृत्यूमुळे जो व्यथित होत नाही याच्यामध्ये दुसराही भाग आहे, जन्मामुळे जो आनंदाने उड्या मारायला नको आहे। स्वाभाविक सहज आहे, विशेष काही नाही। जेव्हा आपल्या घरात जन्म होईल तेव्हा आपल्याला विशेष होईल वाटेल, आपल्याला काहीतरी मन आहे, मनुष्य मात्र आहोत आपण। तरी देखील भगवंत आपल्याला सांगतायत मनुष्य मात्र आहात ना, समजून घ्या। यम ही न व्यथयंते ते पुरुषम पुरुषर्षभ, मृत्यूनी व्यथा पाहू नका। त्याच्यात दुसरा भागही आहे, जन्माने देखील इतके हुरळून जाऊ नका। विनोबा म्हणतात की जन्म झाला तर आनंद होईल, पण सगळ्या गावाला साखऱ्या वाटत फिरू नका। आम्ही राहत होतो तिथं एक कधी कोणाशी न बोलणारा मनुष्य, दुकानदार, केवढा मोठा पेढ्याचा बॉक्स असावा त्याच्या हातात, फारच मोठा बॉक्स पेढ्याचा, आणि येईल जाईल त्याला पेढा देत होता। मुलगा झाला, विनोबा म्हणतात साखऱ्या वाटत फिरू नका, कारण ही जी ज्या पद्धतीने आनंद देखील व्यक्त होतो ना ते पाहून भीती वाटावी, कारण मर्यादा काही माहिती आहेत जीवनाच्या। मुलगा झाला, किती नाजूक आहे जीवन, मोठं होणं ही गोष्ट फार आता आता ती तशी सुलभ झालेली आहे, शास्त्र जशी प्रगत होत आहेत तशी। पण मुलगा झाला म्हणून आनंदित होतात तेच पुढे मुलामुळे दुःखी देखील होतात। सम्यक भान ज्याच्या ठिकाणी नाही तो अति आनंदामध्ये, की तो आनंद देखील पाहून भीती वाटावी। जो दुःख आणि सुख या वेळेला जो सम असतो आणि जो व्यथित होत नाही मृत्यूमुळे, स अमृतत्वाय कल्पते, तो अमृतत्वाला जाऊन मिळतो असं म्हणतात. मी अमर आहे अशा भूमिकेवर तो जाऊन येतो. भगवंतांनी सांगितलेला सांख्य योग आपण थोडक्यात पाहतो आहोत. पुढे भगवंत असं म्हणतात की नासतो विद्यते भावो न अभावो विद्यते सतहा. जे असत आहे त्या असताचा कधीही भाव असणं शक्य नाही. असत कधीही शाश्वत असणं शक्य नाही. आपल्याला दिसतं ते, आपल्याला जे दिसतं ते म्हणजे काय, आपली 5-50-100 जास्तीत जास्त वर्षांची अशी आपली दृष्टी आणि त्या दृष्टीला दिसणारं विश्व. जे मुळातच असत आहे ते कधीही टिकून राहत नाही. त्याला भाव असणं, भाव असणं म्हणजे शाश्वत भाव असणं हे मुळीच शक्य नाही. आणि आपण प्रत्येकाने आठवू की ते सगळे लोक कुठं गेले. आपली आजी, आपले आजोबा, कोणाचे आई वडील देखील नसतात. आपले वडील, आपली आई, आपली मामी, आपली आत्या, आपली मावशी असत होते, त्यांना भाव कधीच नव्हता. असताला कधीही भाव म्हणजे अस्तित्व, म्हणजे कायम अस्तित्व असतच नाही, शक्यच नाही. मग तसंच आपल्या देहाबद्दल देखील नसणार आहे का. जे मुळातच असत आहे त्याला भाव नसतो, त्याला अस्तित्व नसतं, शाश्वतता नसते. न अभावो विद्यते सतः. आणि जे सत आहे त्याचा कधीही अभाव नसतो, कधीच नसतो. सत जर आत्मा असेल आहे तर त्याचा अभाव कधीच नसतो, ते कायम विद्यमान असतं. या देहाच्या अंगाने तुम्हाला आतलं चैतन्य दिसतं आणि हा जर देह गेला तर या देहाच्या अंगाने ते दिसतं आणि तोही गेला तर आणि कोणाच्या देहाच्या अंगाने दिसतं. त्याचं दर्शन हे शाश्वत आहे, त्याला कधीही अभाव नाही. न असतहा विद्यते भावो न अभावो विद्यते सतहा. शरीर हे विनाशी आहे, त्याला कायमचं अस्तित्व कधीच शक्य नाही. सांख्य विचार, ज्ञान विचार भगवंत सांगतायत. आणि हा जो देह आहे तो उघड उघड अंतवंतच आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्ता शरीरिणः. पण त्याच्या आत असणारा जो शरीरी आहे तो मात्र अविनाशीच आहे असं सांख्य सिद्धांत सांगतो. आणि एवढं झाल्यानंतर भगवंत मोठ्या बहारदार पद्धतीने आत्म्याचं वर्णन करतात. आपण ते पुढच्या वेळेला पाहणार आहोत. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः. आपल्या संबंधी चाललंय, ही जी वार्ता चाललेली आहे, ही जी गोष्ट चाललेली आहे, ती कोणाही अनोळख्या संबंधी चाललेली नाही, आपल्या संबंधी चाललंय, आत्म्या संबंधी चाललंय. आपण देहातून ऐकतो आहोत त्यामुळे आपल्याला ती परकी वाटते आहे, तिढाईत वाटते आहे. दुसऱ्याच कशाचं तरी वर्णन करतायत. प्राप्त पुरुषांचं जसं असावं की ज्यांचा आपला काही संबंध नाही ते काय, ते बाबा प्राप्त पुरुष आहेत. आणि आम्ही काय देहात जखडलेले आहोत, आपल्याबद्दल चाललंय. त्यांनी त्यांच्या आत जे जाणलं तेच तुमच्या आत जाण्याची तुम्हाला सोय आहे, शक्यता आहे, त्याबद्दल भगवंत सांगतायत. तेजस्वी उपदेश आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः. आपण पुराण आहोत, आपण कधीही जन्माला आलेले नव्हतो, आपण कधीही मरणार नाही. आत्म्याच्या अंगाने चाललेला आहे, आपण आत्मा आहोत अशा पद्धतीने भगवंत आपल्याला समजावून सांगतात. हा जो सांख्य विषयक सिद्धांत आहे तो सिद्धांत भगवद्गीतेतला अतिशय लखलखित भाग आहे. याच्या इतका लखलखित भाग भगवद्गीतेमध्ये अभावानी सापडेल असं एक वेळ म्हणता येईल. अभावानी, कारण शुद्ध तत्वज्ञान आहे, आत्म्याविषयी आहे, आपल्याविषयी आहे, तिराहिताविषयी नाही. अन्ये सांख्येन योगेन या गोष्टीचं जर चिंतन केलं, सतत अशा चिंतनामध्ये राहिला, तर जसं ध्यानाने तो आत्म्याला जाणतो तसाच जाणू शकेल, अशा पद्धतीने भगवंत निरूपण करतायत ते आपण पाहतो आहोत. आपण अशीच उत्सुकता कायम ठेवून ऐकूया. अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे, आणि कोणीतरी याच्यापेक्षा वेगळे कर्मयोगाने देखील जाणणारे असतात. आपण यथावकाश हे सगळं पाहत राहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्